चीनीमंडी.com पॉडकास्ट।
झोनबंदीमुळे सीमावर्ती कारखान्यांना फटका बसण्याची शक्यता। पूर आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या ऊसाच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी कर्नाटक शासनानं ऊस झोनबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। या झोनबंदीचा सीमावर्ती भागातील साखर कारखान्यांच्या गाळपाला फटका बसण्याची शक्यता आहे। या विरोधात ऊस उत्पादकांनी यलगार पुकारला आहे। मुळात ही बेकायदा बंदी असून या विरोधात जनजागृती मोहीम राबवून तीव्र लढा उभारण्याचा निर्णय महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेच्या वतीनं घेण्यात आला आहे। कर्नाटकचे मंत्री सी टी रवी आणि कर्नाटकातील साखर कारखानदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। याबाबत अनेक साखर कारखान्यांनी समस्या मांडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। बेळगाव जिल्ह्यात यावर्षी 2,50,000 हेक्टर ऊस लागवडीचं क्षेत्र होतं। यातील 1,10,000 सेक्टरमधील ऊसाचं पुरामुळे नुकसान झालं आहे। परिणामी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सर्वच कारखान्यांना आपले गळीत हंगामाचे ध्येय पूर्ण करण्याकरिता कसरत करावी लागणार आहे। बेळगाव जिल्ह्यातूनच महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांना ऊस पुरवठा होतो। जिल्ह्यामध्ये यावर्षी जवळपास 25 कारखान्यांचा हंगाम सुरू होणार आहे। यामुळे बेळगाव जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस कमी पडणार आहे। त्यामुळे यावर्षी हंगाम फार तर 2 ते 2.5 महिने चालण्याची शक्यता आहे। ऊस उत्पादनात घट झाल्यामुळे सीमा भागातील ऊस उत्पादक हे महाराष्ट्रातील कारखान्यांना ऊस पाठवून देण्याच्या तयारीत आहेत। याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रातील कारखाने कर्नाटकातील कारखान्यांपेक्षा ऊस दर प्रतिटन 400 ते 500 रुपये अधिक आणि वेळेवर देतात। गतवर्षी ऊस गळीत हंगामामध्ये महाराष्ट्रानं 2900 रुपये तर कर्नाटकातील कारखान्यांनी 2500 रुपये दर दिला असून अजूनही कोट्यावधींची देयकं अदा केलेली नाहीत। या निर्णयावर शेतकरी संघटनांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्याला अधिक दर मिळेल तेथे तो ऊस देऊ शकतो असं असताना कर्नाटकचं धोरण शेतकरी विरोधी आहे, त्याला आंदोलनाच्या माध्यमातून उत्तर दिलं जाईल असं सांगितलं। शरद जोशी प्रणित सहकार आघाडीचे प्रमुख संजय कोले यांनीही हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याचं म्हटलं आहे। खुली अर्थव्यवस्था स्वीकारली असताना अशी बंधनं शेतकऱ्यांवर घालता येणार नाहीत। आर्थिक नुकसान करणारा हा निर्णय शेतकरी मोडून काढतील असं त्यांनी सांगितलं।